कविता संग्रह मृदगंध, कवी विंदा करंदीकर। कवितेचं नाव आहे ऊन हिवाळ्यातील शिरशिरता। ऊन हिवाळ्यातील शिरशिरता स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर, ऊन हिवाळ्यातील शिरशिरता स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर, मला वाटते क्षणभर फुटतो दगडाला इच्छेचा अंकुर। ऊन हिवाळ्यातील हळदीचे, ऊन हिवाळ्यातील हळदीचे किरीट घालते वृद्ध वडावर, मला वाटते तळ्यात पाहून हात फिरवितो तो दाढीवर। ऊन हिवाळ्यातील कुडकुडते, ऊन हिवाळ्यातील कुडकुडते कुशीत शिरते दिसता डोंगर, मला वाटते त्यालाही मग गरम झऱ्याचा फुटतो पाझर। ऊन ऊन हिवाळ्यातील भुळभुळते आजीच्या उघड्या पाठीवर, तिच्या भ्रमाला गमते आपण पुन्हा जरीचा ल्यालो परकर। ऊन हिवाळ्यातील हिरमुसते, ऊन हिवाळ्यातील हिरमुसते रुसते अन माळावर बसते, मला वाटते त्यालाही पण असेच भलते वाटत असते। ऊन असे ऊन।